ஆம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சுந்தர. ஜாத வித்த கோத குலசீல மாத பஜே கா த்வரித பாவனா யுக்த. நாமஸ்மரணாச்சு ஜே பத்திய ஹே த்யா பத்தியா மதே ஜாத வித்த கோத குல ஷீழ மாத யா ரூட கோஷ்டின்கட நாமஸ்மரண் கரையலா ஹவ அசு ஞானேஸ்வர் மஹாராஜன்னி சங்கித்லேலா ஹே. ஜாத அத்வா சம்பத்தி அத்வா கோத குளசீழ உத்தம் குள யாச்சி ஜி வார்த்தா ஆஹே தீ வார்த்தா வியவஹாராகர்த்தா காமாலா தேகில் ஆஹே. ஞானேஸ்வர் மஹாராஜன்னாஹி தியாச பான் ஆஹே அஸ்ணாரச. அத்தா ஜே நிருபண அபண் ஐக்ல ஞானேஸ்வரி மதே ஞானேஸ்வர் மஹாராஜன்னி கேலேல சாழி ஜர் மீ சாழிபணி உகவணார் நாஹி அசு ஜர் மனேல் நேமக யோகா யோகானி த்யா சந்தர்பாத்ல நிருபண ஹோத. தர் அபண் சாழி ந வாவ ஹா திசா வியர்த ஆக்ரஹ கேவல் உரேல். தீ ஜர் சாழிச்சா கண் அசேல் தர் சாழி மனுனச தீ உகவேல் அசு ஹூ சகத் நாஹி கீ சாழி துசர காஹி மனுன உகவலி. त्यामुळे जात ही जी गोष्ट आहे ती ज्ञानेश्वर महाराजांना एका तरीने जरी मान्य असली तरी देखील परमार्थाकरता ते अमान्य करत आहेत. कर्माकरता ते म्हणतात उत्तरू वैराटीचा राजा तो स्वतः पळून चाललेला होता आणि तू तर त्याचा रथ सांभाळत होतास. तुला काय पडलेलं होतं की त्याला धरून आणलं, अर्जुनाने त्याला बकोटीला धरून आणलं आणि रथावर बसवलं आणि स्वतः उभा राहून त्यांनी युद्ध केलं. क्षात्र तेज तुझ्या ठिकाणी आहे, ते क्षात्र तेज तुला झुंजवेलच. तू जरी झुंजायचं नाही असं ठरवलंस तरी देखील तू झुंजशीलच. व्यवहाराच्या वेळेला जे काही स्वभाव विशेष आहेत, गुण विशेष आहेत, ते काम करणारच हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. पण परमार्थाच्या ठिकाणी मात्र जात वित्त गोत कुळ शीळ मात कोणतीही असो भजे का त्वरित भावनायुक्त असे मात्र उद्गार ते काढतात. जात ही वर्गवारी आहे, जात ही प्रत आहे आणि ती तुम्ही खरी म्हणा किंवा खोटी म्हणा सर्व निसर्गामध्ये आढळते, मनुष्यामध्येच केवळ नाही, सर्व निसर्गामध्ये आढळते, पशूंमध्ये आढळते, पक्ष्यांमध्ये आढळते, धान्यामध्ये आढळते. धान्य देखील एक गहू जरी असतील तरी सरसकट नाहीत, त्याच्यामध्ये जाती आहेत आणि त्याला तुमचा आमचा इलाज नाही. जात ही प्रत असू शकेल, पुष्कळ वंशाच्या परंपरेने निर्माण झालेली असेल, पण काही एक बीज असलं पाहिजे त्यामुळे ती निर्माण झाली. त्यामुळे तशी ती मोडून टाकता येत नाही आणि कितीही मोडायचा प्रयत्न केला तरी जी जात नाही ती जात असंच म्हटलं जातं, ती काही केल्या जात नाही. कोणाच्याही मनातून, कोणाच्याही डोक्यातून, कोणाच्याही बुद्धीतून, कोणाच्याही अंतःकरणातून जी कधीही गेलेली नाही, काय कारण या जातीला घडली असतील, पण कदाचित कुवत ही गोष्ट जातीला कारण झाली असतील. आपली आपली कुवत, आपली आपली शक्ती. कर्म जातीला कदाचित कारण ठरली असतील, पण कर्म देखील कुवतीप्रमाणे किंवा शक्तीप्रमाणे होत असतात. त्यामुळे आपल्या शक्तीप्रमाणे आपली कर्म कदाचित घडली असतील. बौद्धिक शक्ती असेल, अथवा शारीरिक शक्ती असेल, अथवा सेवेसारखी शक्ती असेल. त्याप्रमाणे साहजिक संस्कार देखील घडले असतील आणि त्याप्रमाणे विचार देखील घडले असतील. असं असल्यामुळं संस्कार आणि विचारामुळं आणि जन्मतः लाभलेल्या गुणांमुळं, बळामुळं, भिन्न भिन्न असलेल्या त्याप्रमाणे जाती कदाचित झाल्या असतील. आता सध्या आपल्या देशात तर सगळ्यांची कर्म बदललेली आहेत. जातीप्रमाणे कर्म अशी राहिलेली नाहीत, काही काळापूर्वी असतील, पण आता तशा प्रकारची कर्म कोणीही करत नाही. आपल्या जातीप्रमाणे कर्म, गुणकर्म विभागशः, गुणांप्रमाणे आणि कर्मांप्रमाणे विभागवारी अशी झालेली नाही, अशी आता राहिलेली नाही. कर्म बदलली तरी देखील कदाचित असं झालेलं आहे की पेशींवरचे जे संस्कार आहेत ते संस्कार जन्मजन्म चालत आलेले तसेच राहिलेले आहेत. ते बदलत नाहीत, ते बदललेले नाहीत. कर्म बदलून देखील पेशींवरचे संस्कार बदलायला फार काळ लागेल. ते इतके झटपट कर्म बदलली म्हणून बदलू शकत नाहीत. शास्त्रांमध्ये देखील, म्हणजे आधुनिक विज्ञानामध्ये देखील, जे अनुवंशिक गुण आहेत ते पेशींमधून येतात असं मान्य झालेलं आहे. आणि अनुवंशिक दोष किंवा आजार देखील जेनेटिकली येतात, पेशींमधून येतात असं मान्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे विचार किंवा संस्कार किंवा धारणा किंवा प्रकृती देखील पेशींमधूनच प्राप्त होते. त्याच्याशिवाय अचानक घडणारी ती गोष्ट नाही. जात जरी वेगळी वेगळी असेल तरी वित्ताची जी परिस्थिती आहे, धनाची, संपत्तीची जी परिस्थिती आहे, ती परत भिन्न भिन्न असू शकते. जात समान आहे म्हणून वित्त सर्वांकडे समान असेल त्या जातीतल्या असं होऊ शकत नाही, असं घडलेलं नाही. संत म्हणतात अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध म्हणजे पूर्व कर्म, त्याच्यातही आपली स्वतःची शक्ती आली. त्याप्रमाणे कदाचित म्हणजे त्याला प्रारब्ध हे अनाकलनीय नाव जरी दिलेलं असलं तरी त्याप्रमाणे वित्त प्रत्येकाची संपत्ती ठरत असेल. गोत हाही एक शब्द महत्वाचा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. गोत म्हणजे एकाच जातीमध्ये निर्माण झालेले नाते संबंध, याला गोत असं म्हणतात. गोत म्हणजे जातींचा, जेव्हा जातीच्या अंतर्गत असणाऱ्या व्यक्तींचा एकमेकांशी संबंध येतो तेव्हा ते त्यांना गोत असं म्हणतात. लहानपणी आम्ही पतंग खेळत होतो तर पतंग खेळताना देखील गोत टाकली जाते. तो संबंध असतो. गोत टाकणं म्हणजे संबंध असतो. आकाशात जरी 50 पतंग उडत असले तरी आपल्या पतंगांनी दुसऱ्या पतंगाला कोणाला तरी गोत जर टाकली किंवा दुसऱ्यांनी आपल्याला गोत टाकली तर की संबंध आला झाला. मग एकतर तो तरी कटेल किंवा मी तरी कटेल. जर गोत पडली तर हा संबंध म्हणजे गोत हा शब्द कुठून खेळातून इकडे आला का इकडून खेळात गेला काही कळायला मार्ग नाही. पण तसाच हा शब्द आहे. एकाच जातीतली मंडळी जरी असली तरी जेव्हा गोत पडते तेव्हा मग त्यांचं खरं सुरू होतं. एरवी मग ते सगळे सारखे असतात, एकाच जातीचे, त्यांना काही अडचण नसते. पण गोत एकदा पडली की मग तुझ्या घरी असं शिकवलं का आमच्या घरी असं नाही हे ही गोष्ट सुरू होते. आणि ही गोत ही कधी कधी अभिमानाची गोष्ट होऊ शकते, कधी कधी त्रासाची भांडणाची गोष्ट होऊ शकते. जातीप्रमाणे गोतामध्ये देखील जे संस्कार आहेत ते संस्कार हे पूर्व परंपरेने असे चालत येतात. तसंच कुळ हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. कुळ म्हणजे आपण ज्या कुळामधून आलेले आहोत ते आपले आई वडील, त्यांचे आई वडील म्हणजे वडिलांचे आई वडील, आईचे आई वडील, मग वडिलांच्या आईचे आई वडील, वडिलांच्या वडिलांचे आई वडील, इथून सगळं आईचे आईच्या आईचे आई वडील, इथून सगळं ते कुळ आणि कुळाची परंपरा अशी तुमच्याकडे येते. आणि त्या कुळाचे म्हणून खास संस्कार तुमच्यावर होतात होतात असं मानायला जागा आहे. जसं भानुदास महाराज होऊन गेले आणि एकनाथ महाराज होऊन गेले त्यांच्याच कुळामध्ये. आईकडून भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे असे पूर्वज होते. त्यामुळं कुळाकडून देखील अशा प्रकारे संस्कार उत्तम अथवा मध्यम असे तुमच्याकडे येतात. आणि कुलवान किंवा शीलवान अशी जी कुळ आहेत त्याच्याही सगळ्या कल्पना अशा प्रकारे पवित्रतेनुसार अशा ठरतात. समाजामध्ये या रूढ गोष्टी आहेत, ज्या आहेत त्या तशा पद्धतीने आहेत. आणि मनुष्य समाजात तर आहेतच आणि सर्व निसर्गामध्ये आहेत. मी मध्यंतरी कुठं बारामतीला चाललो, कोणाच्या तरी गाडीतून चाललो होतो, तिथून ते रेसकोर्स आहे, घोडे पळत होते. सहज गाडीतून लक्ष गेलं तर मला अशी माहिती पुरवण्यात आली की याच्यातला एक एक घोडा आहे त्याची किंमत 1,25,00,000 आणि त्याच्या पुढं अशी असते एका घोड्याची किंमत. आणि त्यांच्यामध्ये तर हे जे उत्तम कुळ जे आहे ते आणि जात सांभाळण्याचा कसोशीनी प्रयत्न केला जातो आणि तो पूर्ण मान्य आहे. स्वामीजी म्हणायचे ना की रेसचा जो घोडा आहे त्याचं लग्न टांग्याला जी घोडी लावतात तिच्याशी कधीही होऊ शकत नाही. ते सांभाळलं जातं विशिष्ट कारणाकरता, मनुष्याच्या व्यवहार व्यापाराकरता, पैसे मिळवण्याच्या इच्छेकरता कदाचित वापरलं जात असेल. पण तसे कायदे करून ते पूर्णपणाने टाईट करून ठेवलेलं आहे. तो घोडा कुचकामी झाला तर त्याला गोळी घालून मारतात तेही परवानगी आहे. पण त्याचा संकर दुसरीकडे व्हायचा नाही हे ठरलेलं आहे. सगळीकडे सगळ्या निसर्गामध्ये ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने मनुष्य मात्रामध्ये देखील आहे. संतांनी याबाबत केलेला विचार ज्ञानेश्वर महाराज मात्र व्यक्त करतात. त्याचा व्यावहारिक विचार आहे, तो व्यावहारिक विचार नेमका आजच्या ज्ञानेश्वरी निरूपणामध्ये आला. तुझी प्रकृती तुला झुंजवेल, प्रकृतीप्रमाणे तू कर्म करायला पाहिजे असं भगवंतांनी जो उपदेश म्हणून केला तर त्याचं समर्थन ज्ञानेश्वर महाराजांनी देखील केलं. व्यावहारिक गोष्टी जात वित्त गोत कुळशील मात याच्याबद्दल खऱ्या आहेत आणि त्या आतापर्यंत मोडून पडलेल्या नाहीत. इतकी वर्ष झाली अनादि काळापासून त्या मोडून पडायला तयार नाहीत. संतांनी मात्र परमार्थाकरता जात वित्त गोत कुळ शीळ मात याचा अडसर ठेवला नाही. संतांनी जे उद्बोधक आणि समाजाला उपयोगी काम केलं ते नेमकं काय केलं आणि कोणत्या क्षेत्रामध्ये केलं, त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी देखील ही वचनं चांगली कामाला येतात. तुमची कोणतीही जात असो, तुमची आर्थिक स्थिती कशीही असो, तुमचे नातेसंबंध गोत कशाही प्रकारचं असो, तुमचं कुळशील जे आहे ते कसंही असो, त्या सत्यकाम जाबालीची कथा उपनिषदामध्ये अतिशय गोड आलेली आहे. तो जेव्हा 8 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला गुरूंकडे पाठवलं की तू गुरूंकडे जाऊन विद्या शिकून ये. तेव्हा गुरूंनी विचारलं की तुझं गोत्र कोणतं, तुझं गोत्र मला समजलं पाहिजे, आपण कोणाला शिकवतो आहोत ते समजलं तर पाहिजे. आणि पूर्वी ही सर्व गोष्ट दक्षता म्हणून सांभाळली जात असे. तुला कोणती विद्या शिकवायची हे मला कळलं पाहिजे, तुला ब्रह्मविद्या शिकवायची की अन्य विद्या शिकवायच्या हेही मला कळलं पाहिजे. अगदी शस्त्रविद्या जरी शिकायची झाली तरी क्षत्रिय कुलोत्पन्न जो आहे तो शस्त्रविद्येचा नीट सांभाळ करेल अशी पूर्वी धारणा होती, म्हणून कर्णाला घेतलं नाही. जिथं राजपुत्र शिकणार तिथं राजपुत्र तू नसल्यामुळं तू त्या तऱ्हेचं तशा राजपुत्रांना मिळेल तसं शिक्षण घेऊ नाही शकत, कारण ते शस्त्र वापरण्याचं भान देखील क्षत्रियांपाशीच असेल, अन्य लोकांपाशी नसेल अशी समाजात तेव्हा धारणा होती. आणि खरंच हे भान तर क्षत्रियांपाशी होतं. महाभारतकालीन झालेल्या युद्धामध्ये गैर गोष्ट फक्त क्षत्रियांनी केली नाही, मर्यादेमध्ये युद्ध फक्त क्षत्रियांनी केलं, ब्राह्मणांनी नाही केलं. अश्वत्थाम्यांनी त्याची मजल इथपर्यंत गेली की त्या उत्तरेच्या पोटात असलेला गर्भ त्यांनी मारला. जर शस्त्रविद्या कोणाच्याही हातात गेली तर त्याचा उत्तम परिणाम नाही होणार. आणि कर्णानी युद्धाच्या प्रसंगी ब्रह्मास्त्र आठवण्याचा प्रयत्न केला, तो जरी उत्तम कुळातला होता तरी संस्कार नव्हते झालेले क्षात्र कुळाचे. ज्या वेळेला अर्जुनांनी ठरवलेलं होतं की कोणत्याही पातळीवर जरी युद्ध गेलं तरी देखील तो शिकून आलेला होता, स्वर्गातून सर्व शस्त्र विद्या शिकून आलेला होता, पण दिव्य अस्त्रांचा प्रयोग युद्धात करायचा नाही. एकदा ठरवलेलं होतं आणि ते ठरवलं. भीष्माचार्यांनी ठरवलेलं होतं आणि ठरवलं, पाळू शकले. त्या मर्यादेमध्ये शस्त्राचा उपयोग क्षत्रिय करू शकतो, ब्राह्मणांना नाही करता आला. आणि शूद्रांना देखील नाही करता आला. म्हणून एकलव्याला शिकवलं नाही. एकलव्य जेव्हा द्रोणाचार्यांकडे गेला नीट समजल्याखेरीज कुठून आलेला आहे, तो नंतर ते शस्त्र वापरणार आहे, तो त्या पद्धतीने वापरेल की वापरणार नाही, कुळामधून किंवा परंपरेमधून जे रक्त वाहत आहे त्या रक्तामुळं ते ठरतं की हा नाही वापरणार. मी एकदा असं विधान केलेलं होतं की एकलव्याच्या बाबत द्रोणाचार्य तशाही तऱ्हेने पक्षपाती एका प्रकारे वागले. जो योग्य होता त्याला शिक्षण नाही दिलं. दुसऱ्या दिवशी आपल्याच केंद्रात येणारे आज कदाचित आले नसतील. ते मला येऊन भेटले आणि म्हणाले की सैन्यामध्ये ते स्वतः फायरिंग शिकवतात, आता रिटायर झाले. ते म्हणाले की ज्या शस्त्रांवर फायरिंग शिकवलं जातं तर ते शस्त्र दुसऱ्या कोणाला हातात धरायला देखील परवानगी नसते, ते पाहायला देखील कोणाला मिळत नाही, त्या आवारात देखील यायला परवानगी नसते. डिफेन्स अकॅडमी जी आहे ती अतिशय सुरक्षित अशी ठेवलेली असते आणि जर तिथे येऊन गुपचूप कोणी ते पाहिलं किंवा ती शस्त्र हाताळली तर तो गुन्हा समजला जातो. कोर्ट मार्शल होतं मिलिटरीच्या एका नियमांप्रमाणे. एकलव्याची गोष्ट तिथं त्या पद्धतीने सांगितली जाते की त्यांची अकॅडमी होती शस्त्रविद्या शिकवण्याची आणि तिथं बाकीच्या कोणाला प्रश्न होता. जेव्हा राजपुत्रांना शिकवण्यासाठी म्हणून त्यांना नेमलेलं होतं तेव्हा अन्य कोणी गुपचूप तो पाहत होता. एकलव्याचा गुन्हा असा होता की द्रोणाचार्य शिकवत असताना तो लांबून दुरून गुपचूप चोरून पाहत होता आणि मग प्रयोग करत होता. अशा प्रकारची घेतलेली विद्या तो नीट भान ठेवून कायम आयुष्यभर वापरेल, कारण शस्त्र शिकवलं जातं तेव्हाच राजपुत्रांना हेही शिकवलं जातं की ते कशा पद्धतीने वापरायचं, कधी वापरायचं. हे जर समजलं नाही, याचं जर तारतम्य नसेल तर शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. मला तुम्हाला सांगायचंय असं की या गोष्टी व्यवहारामध्ये लौकिकामध्ये जशा असायच्या तशाच राहणार याचं संतांना भान होतं. तरी देखील त्या लौकिकाच्या पलीकडे जी संस्काराची स्थिती आहे तिथं बदल करायचा संतांनी प्रयत्न केला. जी आंतरिक भावना आहे, धारणा आहे, तर ती बदलायचा संतांनी प्रयत्न केला. संतांनी सामाजिक पद्धतीने हा विषय पाहिला नाही की तुमचं कोणतंही कुळ असो, कोणतीही जात असो, काही नाही करून टाका, एकमेकांशी विवाह करा. अशा गोष्टी संतांनी जरी केल्या नाही तरी त्याच्याही बुडाशी अधिष्ठानभूत असणाऱ्या अशा ज्या गोष्टी होत्या ज्या खरं म्हणजे माणसाला मूळ अधिष्ठानभूत असं आहे, ज्या ठिकाणी अधिष्ठानभूत असं तत्व त्याचा विचार होतो त्या ठिकाणी सगळे एक आहेत आणि तिथं संस्कार झाले पाहिजेत हा विचार संतांनी केला. आणि हा विचार करत असताना देखील सामाजिक भान राखलं. परमार्थाकरता जात वित्त गोत कुळ शीळ मात असा अडसर संतांनी आणला नाही, कोणत्याच संतांनी आणला नाही. त्या सत्यकाम जाबालीची गोष्ट त्याच्यावरून खरं म्हणजे आपण इथपर्यंत आलो. तो जेव्हा गुरूंकडे गेला तेव्हा ते गुरु म्हणाले की तुझं गोत्र काय, त्याला गोत्र सांगता येत नव्हतं. माझं नाव जाबाली जाबाल, तर जाबालीचा मुलगा असल्यामुळे मी जाबाल. तर तो विचारून ये म्हणाले, घरी विचारून ये तुझं गोत्र काय आहे, तुझं गोत्र समजलं म्हणजे तुला शिकवायला बरं पडेल. त्याच्यावर तो घरी गेला आणि आईला विचारलं की गुरु असं विचारतायत की माझं गोत्र काय, त्या तऱ्हेने मला त्यांना शिक्षण देता येईल. तेव्हा तरी आई म्हणाली की तू मी तरुण असताना फार भटकती अशी सेविका होते, त्यामुळं तशातच तू मला लाभलास, मला तुझं गोत्र सांगता येत नाही पण मी जाबाली आहे, तुझं नाव सत्यकाम आहे, तर तू सांग सत्यकाम जाबाली हेच माझं गोत्र देखील आहे. तेव्हा गुरु असं म्हणाले की असं सत्य तू बोलतोस, तुझ्यावर मी ब्राह्म्य संस्कार करेन, तू शिक्षण घेण्यासाठी योग्य आहेस. संतांनी जी सामाजिक चौकट आहे त्या चौकटीवर याच्यापेक्षा जास्त घालाही घातला नाही आणि व्यक्तीच्या मुळात असणारे जे शुद्ध तत्व आहे त्या शुद्ध तत्व ओळखण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे याचंही भान ठेवलं. ही मोठी क्रांतिकारी गोष्ट. परमार्थामध्ये हे बंधन त्यांनी मानलं नाही. जात वित्त गोत कुळ शीळ मात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भजे का त्वरित भावना युक्त. कोणतंही असो तुझं जात वित्त गोत किंवा कुळाची मात, पण तू भावनेनी नाम घे म्हणजे झालं. आत्मदर्शन मात्र सर्वांना समान आहे. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे असं ब्रह्माच्या बाबत नाही. भावना मात्र सर्वांना सारखी करता येऊ शकते. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं की भावना हा जो शब्द आहे हा शब्द मन बुद्धी चित्त अंतःकरण किंवा आपल्या ठिकाणी असणारी सूक्ष्म अहंता हे जेव्हा एका दिशेने काम करतात याच्यातले काही विरुद्ध नव्हे सगळे एका दिशेने काम करतात तेव्हा घडणारी गोष्ट निष्पन्न होणारी गोष्ट अशी आहे. ही जर भावना भावनेनी नाम घेतलं याचा अर्थ मन मनानी मनाचा सहभाग त्याच्यामध्ये आहे, बुद्धीचा देखील सहभाग त्याच्यामध्ये आहे, चित्ताचा सहभाग आहे, अंतःकरणाचा सहभाग आहे आणि सूक्ष्म अहंता आहे, मूळ अहंता आपल्या ठिकाणी वास करून असणारी अशी शुद्ध जाणीव, त्या जाणीवेतून देखील नाम घेण्याची स्फूर्ती आहे. बाह्य अहंकार विसरून शुद्ध जाणीवेने नाम घेण्याची स्फूर्ती आहे, स्फुरण आहे. असं जेव्हा आहे असतं तेव्हा भावना निष्पन्न होते. ही भावना देखील एका नियत आचरणाने येते असंही मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य. असं जेव्हा असेल तेव्हा जेव्हा युक्तता असेल जीवनाला तेव्हा भाव निर्माण होतो. जेव्हा अयुक्त जीवन असेल मन स्वैराचारी असेल आणि मग बाकी बुद्धी चांगली आहे हुशार आहे गणित वगैरे चांगली सोडवतो चांगलं लक्षात राहतं स्मरणशक्ती चांगली आहे पण मन आवाक्यात नाही अतिशय स्वैर आहे बुद्धी चांगली आहे अंतःकरणाने देखील बुद्धी चांगली आहे तसा बरा आहे पण मनाचा परिणाम बाकीच्या सर्वांवर झाल्याखेरीज राहत नाही. जशी भावना संतांना अपेक्षित तशी भावना प्रत्येक वेळेला टिकून राहत नाही निर्माण होत नाही. याच्यातली एक जरी गोष्ट विपरीत असेल तरी चालत नाही. म्हणून मी मागच्या वेळेला तो एक श्लोक सांगितला की नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य. अयुक्त असेल तर बुद्धी राहतच नाही. राहत नाही म्हणजे जशी परमार्थाला हवी तशी राहत नाही. निर्मळ जीवनाकरता जशी बुद्धी असावी तशी बुद्धी नसते. आणि अयुक्त असेल तर मग भावना देखील राहत नाही बुद्धीच्या पाठोपाठ. म्हणजे मग मन चित्त अंतःकरण याही गोष्टी बिघडतात. म्हणजे जर युक्त असेल तर बुद्धीही चांगली राहते आणि परिणामी भावना देखील चांगली राहते. नच अभावयत शांती. भावना नसेल तर शांती नसते. अशांतस्य कुतः सुखम. शांती नसेल तेव्हा सुख देखील नसतं. आणि जर भावना असेल तर बुद्धी असेल भावना असेल तरच शांतीही असेल आणि तरच सुख देखील असेल. म्हणून भावनायुक्त नाम घेण्यामध्ये सुख मिळवण्याची म्हणजे आत्मसुख मिळवण्याची गुरु किल्ली आहे. जर भावना अशा प्रकारची असेल तरच खऱ्या अर्थाने भजन होऊ शकतं. भज भज हा धातू संस्कृत मध्ये एकरूपतेच्या अंगाने वापरलेला आहे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम म्हणजे टाळ घेऊन भजन करा नव्हे त्याच्याशी एकरूपता प्राप्त करा. गोविंद याचा अर्थ परमात्मा, परमात्म्याशी एकरूप व्हा। मूढ मते, आता याचं मराठीत काय बरं अर्थ सांगायचा, मूढ मते प्राप्ते सन्निहिते मरणे, मरण अगदी टोकावर जवळ येऊन टिपलेलं आहे, नही नही रक्षती डुकरी करणे, आणि विद्वत्ता पांडित्य वगैरे काही रक्षण करणार नाही, अगदी कुचकामी आहेत, तुला एकरूपता साधायला लागेल परमात्म स्वरूपाशी। म्हणून भजे का त्वरित भावनायुक्त, म्हणजे भावनायुक्त होऊन भजन करणं, असा तर रूढ अर्थ घेता येईलच त्याचा, पण अंतरंग अर्थ असा आहे की जर भावना प्राप्त झाली असेल तर मग एकरूपता देखील शक्य आहे। अशा भावनेनी एकरूप लगेच होऊन जा, त्वरित एकरूप होऊन जाशील देखील। जात वित्त गोत कुळशील मात भजे का त्वरित भावना युक्त, म्हणजे नाम घेणारा जो नामधारक आहे तो आणि ज्याचं नाम आहे तो परमात्मा, हे एक आहेत, एकरूपच आहेत, असा भाव नाम घेता घेता निर्माण होणं, नामस्मरणाच्या योगाने निर्माण होणं, नाम नामी आणि नामधारक ही त्रिपुटी पूर्णपणाने लोप पावणं आणि तो परमात्म स्वरूपाशी तदाकार होऊन जाणं। जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त, कोणतीही असो या वरच्या, पण भावनायुक्त जर झाला तर पूर्णपणाने एकरूप होऊ शकतो। त्यामुळं आपण कोणत्या जातीत वित्त सांपत्तिक स्थितीमध्ये गोत कुळ शीळ याचा विचार न करता तुझ्यापाशी जे मन आहे ते मन बुद्धी चित्त अंतःकरण सगळं एकवटून जर परमार्थाचा निश्चय तुझ्या ठिकाणी झाला तर तू या सगळ्या गोष्टी ओलांडून पलीकडे जाशील। आणि दुसरा असाही अर्थ आपण करूया की कोणाच्याही जात वित्त गोत कुळशील मात याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तोही जर भावनायुक्त होऊन भजेल तर तोही परमात्म स्वरूपच होऊन जाईल, त्या ठिकाणी मात्र तुझं आणि त्याचं ऐक्य असेल। ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं। ते माझे खरे सोयरे सज्जन सांगाती, मात्र लौकिकांनी सोयरे न करता ते तुझे सोयरे, कारण लगेच पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात, येर ते मानी विधी निषेधा पुरते, आणि जे बाकीचे तुझे आहेत ते तसेच राहून देत, ते विनिषेधा करता आहेत। जन्म झाला तर 12 दिवस सोयर त्याच्याकरता आहेत, मृत्यू घडला तर काय 10 दिवस सुतक त्याच्याकरता ते आहेत, ते तसेच राहून देत। पण या अंतरंग अर्थानी बाह्य जो समाजाची धारणा आहे ती न मोडता अंतरंग अर्थानी हे तुझे खरे सोयरे आहेत असं तू समज, हे खरे सांगाती आहेत असं समज, जे विठोबाचे पाय आठवतात। कुठेही समाजाला मोडण्याची भाषा न करता अंतरंगामध्ये प्रत्येकाला घेऊन जाण्याची कला संतांनी सांगितली, हा मूळ अभंग असा आहे। त्याचा आपण एक चरण फक्त घेतलं, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध, म्हणजे जप तप कर्म क्रिया नेम धर्म याही गोष्टी जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी देखील तू जो जप करतोस तोच जप दुसऱ्यांनी करायला पाहिजे असं नाही, कर्म देखील वेगळी असतील, तप देखील तपाचे प्रकार देखील वेगळे असतील, पण यांनी लक्षात यायला पाहिजे की सर्वा घटी राम भाव शुद्ध, सर्वा घटी एक भावशुद्ध राम आहे हे लक्षात, परमात्मा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। न सोडी रे भावो टाकी रे संदेहो राम कृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशील मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। हा जो अभंग आहे या अभंगातले आपण नामस्मरणाचे पथ्य कोणत्या पथ्यानी नामस्मरण करावं त्याच्याकरता हे चरण पाहिलं। अशा रीतीने जे पथ्य राखून नामस्मरण करावं तो विषय आपण संपवला। त्याच्यामध्ये आपण वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ भावे वीण देव न कळे निस्संदेह गुरु वीण अनुभव कैसा कळे। जी आपण पद पाहिली ती पद मी वाचून दाखवतोय। न सोडी रे भावो टाकी रे संदेहो राम कृष्णी टाहो नित्य फोडी मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरी पाठी स्थिरावला तो चिधन्य जात वित्त गोत कुळशील मात भजे का त्वरित भावनायुक्त। क्रॉस सेक्शन आपण घेतो आडव्या रीतीने पाहतो की पथ्य म्हणजे काय काय हरिपाठात पथ्य सांगितली ती एकत्र करून आपण पाहिली। आता पुढच्या वेळेपासून अजून थोडा बहारदार असा हरिपाठाचा एक भाग सुरू होईल तो म्हणजे नामस्मरणाने प्राप्त होणारे अनुभव। काय साधत नामस्मरणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी एल्या। देवाच्या द्वारात क्षणभर जर उभं राहण्याची संधी मिळाली राहायला उभा तर तेवढ्या करता चार मुक्ती प्राप्त होतात। हा एक अनुभव म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात। रामकृष्ण नामी उन्मनी साधली रामकृष्ण नाम घेता घेता उन्मनी साधते तयासी लाधली सकळ सिद्धी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या। नामस्मरणाने प्राप्त होणारी स्थिती एक हरी आत्मा जीव शिव समा तसंच भरला घनदाट हरी दिसे। नामस्मरणाने प्राप्त होणारा अनुभव ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। काय अनुभव येऊ शकतो ती सगळी वचन एकत्रित केलेली आहेत आणि त्याच्यावरची निरूपण आपण इथून पुढे पाहणार आहोत। ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया नित्य नेम नामी तो नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी। काय अनुभव आहेत नामस्मरणाचे साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी। खूप बहार आणली ज्ञानेश्वर महाराजांनी। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। काय काय अनुभव नामस्मरणाचे आहेत। ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हे जे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामुळे नामस्मरणामुळे मिळणारे अनुभव आहेत त्या अनुभवांविषयी आपण पुढच्या रविवारपासून बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।